यहोवाचे पहिले पत्र अध्याय 4. प्रियानो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा, कारण जगात पुष्कळ खोटे संदेश निघाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा. येशू ख्रिस्त देह धारण करून आला. हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे, आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा. येशू ख्रिस्त देह धारण करून आला. हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे, आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाच्या हात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे, कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाच्या आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. प्रियानो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येक जण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हा जीवन मिळावे. अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलते एक पुत्राला आमच्या पापाकरता प्रायश्चित्त म्हणून पाठवले. यातच खरी प्रीती आहे. प्रियानो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकावर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही, पण जर आपण एकमेकावर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते. अशा प्रकारे आम्हा समजू शकते की तो आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो. त्याने त्याच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे. जर कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करतो तर त्याच्या ठाई देव राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. जर कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करतो तर त्याच्या ठाई देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे, आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केली आहे यासाठी की न्याय ठरण्याच्या दिवशी आम्हास धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहोत. प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे, आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे, कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.